चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सारख्या संस्था उभारणीला ग्रीन सिग्नल। पंजाब सरकारनं राज्याची ऊस संशोधन आणि प्रशिक्षण संस्था उभारण्याच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला आहे। कलनौर येथील पंचायतीच्या रिकाम्या 100 एकर जागेवर ही संस्था उभारण्यात येणार आहे। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर ही संस्था उभारण्यात येणार आहे। राज्यातील पाठणकोट, भोये, दीनानगर, गुरुदासपूर, कलनौर, धरीवाल, बाटला या ऊस पट्ट्याला या संस्थेचा फायदा होणार आहे। यासंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील नशेच्या आहारी जात असलेल्या तरुणांच्या हाताला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या काम देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे। गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील 1200 एकर जमीन ही दुर्लक्षित होती। आता त्याचा उपयोग करून घेण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारनं घेतला असून त्यातील 100 एकरात ऊस संशोधन संस्था उभारली जाणार आहे। कलनौर हे गाव डेरा बाबा नानक विधानसभा मतदारसंघात येतं। राज्याचे सहकार मंत्री सुखजिंदर सिंह रंधवा हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। या संदर्भात कलनौर पंचायतीनं यापूर्वीच पंचायतीच्या जागेवर ऊस संशोधन संस्था उभारण्यासाठी सार्वमतानं अनुमती दिली आहे। त्यानंतर गेल्या डिसेंबर महिन्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या एका टीमनं त्या जागेला भेट दिली होती। त्यावेळी रांधवा देखील उपस्थित होते। सहकार मंत्री रांधवा यांनी 4 सदस्यांची एक समिती स्थापन केली असून प्रकल्पासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा ही समिती घेणार आहे। येत्या 15 दिवसात एक अहवाल सादर करण्याचे आदेश या समितीला दिले आहेत। या संस्थेच्या उभारणीला लागणारी 50% रक्कम पंजाब सरकार देणार असून 16% रक्कम सहकारी तर उर्वरित रक्कम राज्यातील खासगी साखर कारखाने देणार आहेत। यासंदर्भात सहकार मंत्री रांधवा म्हणाले, आमचं सुरुवातीचं लक्ष ऊसाचं क्षेत्र वाढवण्याकडे असणार आहे। सध्याच्या घडीला राज्यात 1 एकर 325 ते 350 क्विंटल ऊस उत्पादन घेतलं जातं। ही सरासरी 400 क्विंटलपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असेल। जर 50 क्विंटलचा फरक पडू लागला तर शेतकऱ्यांना 1 एकर 15,000 रुपये मिळू लागतील। शुगरफेड या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक दविंदर सिंग म्हणाले, उत्तर प्रदेशात 1 एकर 365 ते 370 क्विंटल ऊस उत्पादन होतं। पंजाबमध्येही असं उत्पादन घेण्याची क्षमता आहे। जेव्हा 1 एकर उत्पादन वाढेल तेव्हा निश्चितच शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि त्यांचं जीवनमान सुधारेल। त्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखान्यातील कामगार यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे।